नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. दावोस परिषदेत महाराष्ट्राचे 30 लाख कोटी रुपयांचे करार. छत्रपती संभाजीनगरसाठी 55,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. राज्यभरातल्या 29 महापालिकांच्या महापौरपदाचं आरक्षण जाहीर. मराठवाड्यातल्या 5 पैकी 3 महापालिका महिलांसाठी राखीव. टीम इंडिया संबोधनावर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि परभणीच्या बचत गटाच्या महिलांना प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं निमंत्रण. आता सविस्तर बातम्या. दावोस परिषदेत 18 देशातल्या विविध कंपन्यांसोबत सुमारे 30 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे करार झाले. मुख्यमंत्र्यांनी काल दावोस इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या गुंतवणुकीत आणखी 7 ते 10 लाख कोटी रुपयांची वाढ होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे. 30 लाख कोटीची गुंतवणूक या ठिकाणी आणि अजून 7 ते 10 लाख कोटी ही गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढेल. एकूण करारांपैकी 83% जे काही करार आहेत यामध्ये FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. 16% गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत, या मोठ्या प्रमाणात फॉरेन एंटिटीज सोबत आहे. त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी, ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतनं आपण तयार करणार आहोत.
छत्रपती संभाजीनगर इथं 55,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कोकणात 3.5 लाख कोटी, विदर्भात 2,70,000 कोटी तर अहिल्यानगरसह खान्देशात 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षणाची सोडत काल काढण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही प्रक्रिया पार पडली. पुढील 2.5 वर्षांसाठी विविध प्रवर्गाकरता महापौरपद आरक्षित असलेल्या महापालिकांची माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
कल्याण डोंबिवली महापालिका अनुसूचित जमातीसाठी राखीव झाली असून ठाणे महानगरपालिका अनुसूचित जातीसाठी राखीव झाली आहे. जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोला या 4 महानगरपालिका मागास प्रवर्ग महिलांसाठी तर पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर आणि उल्हासनगर या 4 महापालिका नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. सर्वसाधारण गटासाठी असलेल्या पुणे, धुळे, बृहन्मुंबई, नवी मुंबई, मालेगाव, मीरा भाईंदर, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका सर्वसाधारण महिलांसाठी तर अमरावती, सांगली, सोलापूर, पिंपरी चिंचवड, भिवंडी आणि वसई विरार या महानगरपालिका सर्वसाधारण गटासाठी खुल्या असतील. मराठवाड्यातल्या 5 महापालिकांपैकी 3 महानगरपालिका महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यामध्ये जालना तसंच लातूर महापालिका अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी तर नांदेड वाघाळा महानगरपालिका सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि परभणी महानगरपालिका सर्वसाधारण प्रवर्गासाठी पुढची 2.5 वर्ष खुल्या आहेत.
दरम्यान मुंबई आणि परभणी इथल्या आरक्षणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसनं आक्षेप घेतल्याचं वृत्त आहे. आरक्षण सोडत काढण्याचे नियम कुणालाही न सांगता बदलण्यात आल्याचा दावा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. तर महापौर पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पाडली नसल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते काल चंद्रपूर इथं बोलत होते. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 625 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया काल पार पडली. 27 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्ह वाटप 27 जानेवारीलाच प्रसिद्ध होईल. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान तर मतमोजणी 7 फेब्रुवारीला होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं होणाऱ्या 11व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ सुरेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष विक्रम काळे तसंच संयोजन समितीचे प्राचार्य मधुकर गायकवाड यांनी ही माहिती दिली. यंदाचं हे 1 दिवसीय साहित्य संमेलन येत्या 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान आणि किसान वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानं हे संमेलन होईल. श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या 350व्या हौतात्म्य सत्संग दिनानिमित्त लातूर जिल्हा शिक्षण विभागामार्फत ज्ञानप्रकाश शिक्षण संकुलात हिंद दी चादर गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गीतांमधून गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनातील त्याग, बलिदान आणि शौर्य यांची प्रभावी मांडणी केली. दरम्यान नांदेड इथं उद्या आणि परवा मोदी मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. भाविकांना कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी 200 पेक्षा अधिक वाहनांची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठीची प्रश्नावली केंद्र सरकारनं काल जारी केली. घरांची मोजणी होणाऱ्या या पहिल्या टप्प्यात नागरिकांना 33 प्रश्न विचारण्यात येतील. येत्या 1 एप्रिलपासून सुरू होणारा हा पहिला टप्पा 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जन्मदिवस पराक्रम दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्तानं देशभरात सुभाषबाबूंना अभिवादनपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शतकपूर्ती जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त मुंबईसह ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हैदराबाद मुक्तीलढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वामीजींना आदरांजली वाहण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वामीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या क्रिकेट संघाला भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ किंवा टीम इंडिया असं संबोधण्यास मनाई करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनचं प्रशासकीय संचालन करणाऱ्या प्रसार भारतीला बीसीसीआयच्या क्रिकेट संघाला टीम इंडिया असं संबोधण्यास मनाई करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या पीठानं ही मागणी फेटाळून लावत या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं 8 ऑक्टोबर रोजी दिलेला आदेश कायम ठेवला आहे. दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत दुसरा सामना आज रायपूर इथं खेळवला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार नाही. बांगलादेशचे युवक आणि क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी काल संघातले खेळाडू आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. बांगलादेशी खेळाडूंच्या सुरक्षेबाबतच्या चिंता अद्याप कायम असल्यानं T20 विश्वचषकासाठी बांगलादेशचा क्रिकेट संघ येणार नसल्याचं ते म्हणाले. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बांगलादेश क्रिकेट मंडळाची भारतातून सामने स्थलांतरित करण्याची मागणी फेटाळून लावत या स्पर्धेचं वेळापत्रक कायम ठेवण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला आहे. PV सिंधू आणि लक्ष्य सेन या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा मुकाबला आता चीनची चेन यू फी हिच्याशी होणार आहे. 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी 9:15 आयोजित करण्यात येणार आहे. एखादं कार्यालय अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजवंदन समारंभ करायचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8:30 किंवा 10 वाजेनंतर करावा असं सांगण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या महिलांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. गंगाखेड तालुक्यातील मुळी गावच्या महिला बचत गटाच्या कृषी सखी वंदना भोसले यांचा यात समावेश आहे. वंदना भोसले यांनी आपली निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या,
माझी कृषी सखी म्हणून निवड झालेली आहे. माझं जो काही कार्य आहे त्याला बघून सरकारने मला तिथं एक संधी दिली की प्रजासत्ताकच्या दिवशी जे मी टीव्हीत पाहत होते मला प्रत्यक्षात तो अनुभव बघायला भेटणार आहे ह्याची मला खूप आनंद वाटतोय. राज्य शासनाचे आणि सरकारचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला संधी दिली.
या महिलांना विमानानं दिल्लीला येण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. मानवत तालुक्यात कोल्हा गावात उमेद आणि बचत गटांमधल्या समन्वयक म्हणून काम करत असलेल्या भाग्यश्री भिसे यांनी या संधीबद्दल आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या,
प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड बघण्यासाठी माझी निवड करण्यात आली. बरं, ती निवड केली तर केली, निवड ही विमानाने जाण्याची आणि ती ही माझ्या कुटुंबासहित आहे. आणि विमान हे मी कधीतरी असं आकाशात बघितलं होतं. माझं भाग्य इतकं की मला ते बसायला भेटायला. दिल्लीची परेड ही फक्त मोबाईलवर आणि टीव्हीवर बघितली होती. आज प्रत्यक्षात बघण्यात येणार आहे आणि ती ही आमच्या माझ्या मिस्टरांसोबत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या 2 वर्षात PM उषा प्रकल्पांतर्गत सुमारे 77 कोटींच्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ विजय फुलारे यांनी दिली. आपल्या पदभाराच्या 2 वर्षपूर्तनिमित्त ते काल पत्रकारांशी बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित गुणवत्ता आणि दर्जेदार संशोधनावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 100 किंवा त्यापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये येत्या 28 जानेवारीला आरोग्य समुपदेशन कार्यशाळा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य संवर्धनासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम होत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दावोस परिषदेत महाराष्ट्राचे 30 लाख कोटी रुपयांचे करार. छत्रपती संभाजीनगरसाठी 55,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. राज्यभरातल्या 29 महापालिकांच्या महापौर पदाचं आरक्षण जाहीर. आणि मराठवाड्यातल्या 5 पैकी 3 महापालिका महिलांसाठी राखीव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 11 वाजता.